आकाशवाणी पुणे सविता मस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. 288 मतदारसंघांसाठी कालपर्यंत 3,259 उमेदवारांचे 4,426 अर्ज दाखल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी भरला उमेदवारी अर्ज. आणि राज्याच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी काल आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेक उमेदवारांनी यावेळी मिरवणूक काढत शक्तीप्रदर्शन केलं. 288 मतदारसंघांसाठी कालपर्यंत 3,259 उमेदवारांचे 4,426 अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे सहभागी झाले होते. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कर्जत जामखेड मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी, शिर्डी विधानसभा मतदारसंघातून प्रभावती घोगरे यांनी तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे यांनी अर्ज दाखल केला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याबरोबर माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते आणि ज्येष्ठ भाजप नेते चंदनसिंह चंदेल उपस्थित होते. मुंबईतल्या माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. तर वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई यांनी अर्ज दाखल केला. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांनी अचलपूर चांदूर बाजार मतदारसंघातून काल अर्ज दाखल केला. नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून तर बेलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप नाईक यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गजानन काळे यांनी देखील काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या सर्व उमेदवारांनी मिरवणूक काढत शक्तीप्रदर्शन केलं. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितेश राणे यांनी कणकवलीतून तर निलेश राणे यांनी कुडाळमधून काल उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, काँग्रेसतर्फे पाटण इथून शिवसेनेच्या वतीनं पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हर्षद कदम यांनी तर महाविकास आघाडीनं तिकीट नाकारल्यानं सत्यजितसिंह पाटणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवार मनीषा वायकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार रवींद्र वायकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर आदी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांनी तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शेखर निकम यांच्याबरोबर खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी बाळ माने यांनी शक्तीप्रदर्शन केलं. सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेस पक्षाकडून तर जत विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून आमदार गोपीचंद पडळकर यांनी शक्तीप्रदर्शन करत काल उमेदवारी अर्ज दाखल केला. शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्यजित देशमुख आणि खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वैभव पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी काल मालेगाव बाह्य मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक शहर पूर्व मतदारसंघातून आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार देवयानी फरांदे, नाशिक पश्चिम मतदारसंघातून आमदार सीमा हिरे या तिन्ही भाजपा आमदारांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले. नांदगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिस अहमद यांनी काल वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. अनिस अहमद नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यावेळी उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना कालही विविध पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काल 7 उमेदवारांची यादी जाहीर केली, तर भारतीय जनता पक्षानं 25 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपनं 4 जागा मित्रपक्षांना देण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेनं 15, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 18, तर काँग्रेसनं राज्यातल्या विविध मतदारसंघांसाठी 4 उमेदवारांची काल घोषणा केली. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं डॉ संतुक हंबर्डे यांना उमेदवारी घोषित केली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी घोषित केली आहे. रवींद्र चव्हाण यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला एकही उमेदवार देण्यात न आल्यामुळे रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात येणाऱ्या पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात सरासरी मतदानाचं प्रमाण कमी असल्याचं लोकसभा निवडणुकीत आढळून आल्यानं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याद्वारे नवमतदारांना मतदानाचं आवाहन करण्यात येत आहे. प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयात काल मतदान जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांना 100% मतदानाची शपथ देण्यात आली. नवी मुंबईत ऐरोली इथल्या सेक्टर 5 मध्ये सरस्वती विद्यालयाच्या वतीनं जनजागृतीपर फेरी काढून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. दीपावलीच्या सणाचा राज्यभरात उत्साह आहे. काल वसुबारसेला गाय वासराची पूजा करण्यात आली. आज धनत्रयोदशीबरोबरच धन्वंतरी जयंतीही साजरी केली जात आहे. 9वा आयुर्वेद दिनही आज साजरा होत आहे. जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेदातील नवोन्मेष अशी यावर्षीच्या धन्वंतरी दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला धनत्रयोदशी तसंच दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा सण सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि सुखशांती घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मॉस्को इथल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवसाच्या सोहळ्यामध्ये पुण्यातील वैद्य हरीश पाटणकर यांना विशेष निमंत्रित करण्यात आलं आहे. मॉस्कोतील सर्वात मोठ्या वनस्पतीशास्त्रीय उद्यानामध्ये आज धनत्रयोदशीच्या दिवशी हा सोहळा होत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं दिवाळीच्या सुट्टीत जास्तीत जास्त पर्यटक पर्यटनासाठी यावेत यासाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली. राज्यात उद्यापासून 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. 288 मतदारसंघांसाठी कालपर्यंत 3,259 उमेदवारांचे 4,426 अर्ज दाखल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी भरला उमेदवारी अर्ज. आणि राज्याच्या विविध भागांमध्ये उद्यापासून 3 दिवस जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.